अध्याय 3. वर्ष 1970 लवकरच लोपणार होते. मी आता 20 वर्षांचा झालो होतो. हिमालयात जाण्याची स्वप्ने मला उत्तरेकडे आकर्षित करीत होती. मी नेमका कोठे जात आहे याचे मला भान नव्हते. एवढेच माहीत होते की ज्या साधुसंतांना भेटण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची तीव्र इच्छा होती ते या भागात राहतात. मी भारतात आलो आणि येथेच मला काहीतरी विलक्षण सापडणार या गोष्टीचे इतके औत्सुक्य होते की त्यामुळे घरच्यांची आठवण होण्याचा प्रश्नच नव्हता. मी कोठे राहतो त्यांना काहीच माहीत नसल्याने भारतात आल्यापासून त्यांच्याकडून मला एकही पत्र नव्हते. तरीसुद्धा हिमालयाची यात्रा आरंभ करण्यापूर्वी दूर अमेरिकेत माझ्या कुटुंबियांना मी एक पत्र लिहिले. तीर्थरूप आई बाबा यास, आज मी दिल्ली सोडत आहे. मी पर्वतावर अध्ययनाकरिता जात आहे. ज्या ठिकाणी जाणार तिथून तुम्हाला पत्र लिहिता येईल की नाही हे मला माहीत नाही. काही काळ पत्र आले नाही तरी कृपया काळजी करू नये. ईश्वर माझ्या पाठीशी असल्याने कोण माझे वाईट करू शकणार? आपला पुत्र रिचर्ड. रेल्वेच्या तृतीय श्रेणीच्या डब्यातून मी ऋषिकेशला विनामूल्य निघालो. ऋषिकेश हिमालयातील एक तीर्थस्थान, अनेक आश्रमांचे स्थान. दिल्ली शहराला काळ्या धुरांच्या लोटात टाकून आमचे इंजिन पुढे निघाले. खिडकीतून सूर्योदय पाहून मी प्रार्थना केली. माझी हिमालयाची यात्रा माझ्या आध्यात्मिक ध्येयप्राप्तीतील एक नवा दिवस ठरू दे. काही तासांच्या प्रवासानंतर मी हरिद्वारला पोहोचलो. नवी दिल्लीपासून सुमारे 140 मैल ईशान्येला गंगेच्या किनारी वसलेले हे एक तीर्थक्षेत्र. तिथून ऋषिकेशपर्यंतचे 15 मैलांचे अंतर मी पायीच गेलो. आतापर्यंत हिमालयातील आध्यात्मिक गोष्टींविषयी माझे भरपूर वाचन झाले होते. प्रत्यक्षात तिथे जाणे ही स्वप्नपूर्तीच होती. हिमालयाचा पायथा पाहून मी थक्क झालो. पायथ्याशी गर्द हिरवीगार वनराई पसरली होती. मला तर प्रत्येक वृक्ष शांततेचा दूत वाटला. मी एकटा यात्रे करू मातीच्या रस्त्यावरून चालताना कमालीचे औत्सुक्य मनात दडपून होतो. दूर अंतरावरून मी काहीतरी पाहिले. भावनांच्या प्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक झाला. गंगा नदी. मी झपाझप पावले टाकीत पुढे सरसावून माझी बोटे त्या थंडगार धावत्या जलप्रवाहात घातली आणि रोमांचित झालो. त्या एकांतात एक तास भर घालविल्यावर मी नदीकिनारी फिरण्यास निघालो. वाटेत मला द डिवाईन लाईफ मिशन हा आश्रम दिसला. हिमालयातील विख्यात संत पुरुष स्वामी शिवानंद यांचा हा आश्रम. याच ठिकाणी त्यांनी ध्यानसाधना केली होती, आपल्या उपदेशांचा प्रचार केला होता. दिल्लीत मला भेटलेले राजबिंडे स्वामी सच्चिदानंद यांचे ते गुरु. शिवानंदांनी केलेले विपुल लिखाण, मानव कल्याणकारी प्रकल्प आणि त्यांचे वैयक्तिक आचरण यामुळे ते जगप्रसिद्ध झाले. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके मी यापूर्वी वाचली असल्यामुळे आश्रमात गेल्यावर मला फार आनंद झाला. आश्रमात त्यांच्या काही अनुयायांकडून कळाले की 1963 आपला देह ठेवण्याआधी स्वामी शिवानंदांनी आपल्या प्रमुख शिष्यांपैकी एक स्वामी चिदानंद यांना आपले उत्तराधिकारी नेमले. त्या दिवशी स्वामी चिदानंद तिथे उपस्थित होते. 2 दिवस मी केवळ त्या आश्रमाच्या शांत वातावरणात समरसून गेलो. मला असे समजले की भारतात सर्वत्र आढळणारे असे आश्रम त्या गुरूंच्या शिष्यांद्वारे चालविले जातात. व्यापार धंदा करून आश्रमाची व्यवस्था अनुयायी बघत असतात. 4th दिवसानंतर मी स्वामी चिदानंदांना भेटण्याची विनंती केली. एका साध्या खोलीत मला नेण्यात आले. प्रत्यक्ष स्वामीजींनीच माझे स्वागत केले. ते अत्यंत प्रेमळ, मित्रत्वाने वागणारे आणि नम्र स्वभावाचे होते. त्यांनी मला त्यांच्याजवळच जमिनीवर बसण्यास सांगितले. मला त्यांच्या शिष्यांनी माहिती दिली. स्वामीजींचा जन्म 1916 दक्षिण भारतात झाला. एका अत्यंत धनाढ्य जमीनदाराचे ते सर्वात ज्येष्ठ पुत्र होते. वयाच्या 20व्या वर्षी त्यांच्या अंतरात
एक आर्थ ओढ लागली.
या हकेमुळे त्यांनी संन्यास घेतला. सर्व भौतिक सुखसुविधांचा त्याग केला आणि परमेश्वराची सेवा स्वीकारली. त्यावेळी घरासमोरील विशाल पटांगणात रोग्यांसाठी कुटीर बांधल्या आणि त्यांची वैयक्तिक शुश्रूषा केली. त्यांनी 1943 अखेर घर सोडून स्वामी शिवानंदांच्या ऋषिकेशमधील आश्रमात प्रवेश केला. एक विद्वान प्रवचनकार म्हणून त्यांना अल्पावधीतच मोठा नावलौकिक प्राप्त झाला. मी दररोज पहाटे त्यांची प्रवचने ऐकत होतो. डोक्याचे मुंडन करून भगवी वस्त्रे परिधान केलेले ते एक संन्यासी. त्यांचा सन्मान हिमालयातील साधू आणि पाश्चात्य साधक असे दोन्ही वर्ग करीत असत. मांडी घालून खाली बसून स्वामीजी मोजकेच हातवारे करीत, प्रवचन इंग्रजीत करीत असत. ते सांगत होते, मानवी जीवन ईश्वराचा साक्षात्कार करण्यासाठी दिले आहे. त्याशिवाय तुमचा मृत्यू झाला तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. परमेश्वराने दिलेली ही देणगी मनुष्य जीवन, ती तुम्ही वाया घालवली आहे. त्यांनी सर्व साधकांच्या जीवनात येणाऱ्या एका समस्येवर बोट ठेवले. ती म्हणजे सकाळ संध्याकाळ ध्यान करायचे, मग मधल्या वेळातील कार्यात क्षुद्र मनोवृत्ती आणि स्वार्थीपणा दाखवायचा. स्वामीजी म्हणाले, अशामुळे अनेक तास केलेले ध्यान अक्षरशः व्यर्थ ठरते. एखाद्याने स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीकरता सद्गुण संपादन केलेच पाहिजे. या गोष्टीवर त्यांनी पुष्कळ जोर दिला. स्पष्टीकरणासाठी एक सुंदर उदाहरणही दिले. जमीन सुपीक करण्यासाठी आपल्याला दगड, धोंडे, तण, काटेरी झुडपे इत्यादी काढावे लागतात, मगच आपण तिथे एखादी बाग फुलवू शकतो. याच प्रकारे सद्गुण संपादन करण्यासाठी स्वार्थत्याग केलाच पाहिजे. नीतीमूल्ये आणि सदाचार ही योगवृक्षाची मुळे आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी हे देखील ठासून सांगितले, शिष्याने या विधानावर पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे. सध्याच्या युगात मंत्र जप साधनेने आपण भगवंतांचा साक्षात्कार करू शकतो. स्वामी म्हणाले, नामजप करण्याचा सराव केला पाहिजे, इतका की उठता बसता खाता पिता चालता बोलता अथवा अगदी झोपेत देखील मनात सतत नामजप सुरू असावा. मला नामजप कसा करतात ते मुळीच माहीत नव्हते, पण त्यांचे विचार ऐकून मी प्रभावित झालो. एके संध्याकाळी मी स्वामीजींसोबत त्यांच्या खोलीत बसलो होतो. खोलीत केवळ एका कंदिलाचा उजेड होता. खोलीबाहेर गंगा आणि हिमालयाचे दर्शन होत होते. स्वामीजींनी आपणहूनच माझ्या प्रवासासंबंधी संपूर्ण माहिती सांगण्यास सुरुवात केली. ते इतक्या अचूकपणे सर्व काही तपशील देऊ लागले की त्यांना माझ्या मनातील खोलवरचे विचारही अवगत होते. मी घर कसे सोडले आणि जीव धोक्यात घालून मला भारतात जाण्याचा ध्यास कसा काय लागला याचे त्यांनी सविस्तर वर्णन केले. मी त्यांच्याशी याविषयी चकार शब्दही काढला नसताना त्यांना सर्व काही माहीत होते. मला आशीर्वाद देताना मी मात्र थक्क होऊन केवळ त्यांच्यासमोर बसून होतो. इतके सामर्थ्य आणि ख्याती असूनही साधा सुधा आणि प्रेमळ मनुष्य असणे खरोखरच दुर्मिळ आहे. एकांतात राहून मला शुद्धीकरण करायचे होते. मी स्वामी चिदानंदांना धन्यवाद दिले आणि त्यांचा आश्रम सोडला. दुसऱ्या दिवशी पहाटे गंगेच्या काठावर बसून मी आईला एक पत्र लिहिले. तीर्थरूप आई, जे केले पाहिजे तेच मी सध्या करीत आहे. ऋषिकेश हे गंगेच्या काठावर असलेले एक तीर्थस्थान आहे. इथे मला जी शांतता लाभली आहे तिच्यापासून बरेच काही शिकावे असे वाटते. मी नेमके काय करीत आहे ते तुला समजावून सांगणे जरा कठीणच आहे. मी काही निव्वळ पर्यटक किंवा यात्रेकरू नसून स्वतःचाच आत्मा शोधणारा एक साधक आहे. पूर्वेत राहणे म्हणजे अमेरिका किंवा युरोपमधील जीवनापेक्षा एक निराळाच अनुभव आहे. सर्व काही वेगळे. मी घरी केव्हा परत येईन हे आता सांगणे कठीण आहे. पण एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते. मला तुमची आणि माझ्या मित्रांची सतत आठवण येते आणि तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. तुम्ही समजून घ्या की जे प्राप्त करण्यासाठी मी पूर्वेचा मार्ग धरला ते ध्येय मला प्राप्त झालेच पाहिजे. ते ध्येय म्हणजे जीवनाचा वास्तविक अर्थ काय. तुझा पुत्र रिचर्ड. ऋषिकेश, हिमालय, भारत, जानेवारी 1971. गंगेच्या पूर्वेला जाण्यासाठी मी एका खच्चून भरलेल्या लहान बोटीत बसलो. नदीच्या प्रवाहातून ती बोट जात असताना मोठमोठे मासे बोटीभोवती फिरत होते. थंड वाऱ्याची एक झुळूक आली. मी ती खोल आत भरून घेतली. नदीकाठी काही विद्यार्थी वैदिक मंत्रांचा उच्चार करीत होते. पहिलं तरी किनाऱ्यावरून दक्षिणेकडची वाट चालत मी एकांत शोधत होतो. जागा मिळताच मी ध्यान लावले. मला ज्ञात विश्वाहून कितीतरी कोटी मैल दूर मी आलो आहे असे वाटले. अनेक तास झाले असतील, मला कोणीतरी येताना दिसले. सोनेरी वर्ण, करडी दाढी, खांद्यापर्यंत रुळणारे केस आणि पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे झुलणारी साधू वस्त्रे. असा एक योगी सावकाश पावले टाकीत दृष्टी किनाऱ्यावर रोखून समोरून येत होता. पाहूनच शांत वाटावे असे त्यांचे रूप होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी उठून उभा राहिलो. आपले मृदू रुंद डोळे वर करीत ते म्हणाले, तुला माहीत नाही मी कोण आहे, पण मी तुला ओळखतो. मी तुझा निर्धार पाहिला. आता तू घातलेली वस्त्रे गंगेला अर्पण कर. मी तुला साधू वस्त्रे देणार आहे.
साधू म्हणजे कोण?
मी विचारले. जो भौतिक आसक्तीचा त्याग करून आध्यात्मिक जीवनाचा ध्यास घेतो आणि त्यासाठी सर्वत्र फिरत असतो तो साधू. तुझ्या भाषेत याला मंक म्हणतात. त्या पवित्र नदीकाठी त्यांनी मला वस्त्रांचे दोन तुकडे दिले. शिवण नसलेले हे तलम सुती कापड होते. एक तुकडा छोटा लुंगीप्रमाणे कमरेभोवती गुंडाळायचा आणि एक उत्तरीय वरील वस्त्र म्हणून खांद्याभोवती. कसे घ्यायचे ते त्यांनी मला दाखवले. मग त्यांनी लंगोटी किंवा कौपीनकरता दोन तुकडे दिले. एका प्रेमळ व्यक्तीकडून ही भेट मिळाल्याबद्दल मला धन्य वाटले. मी माझे पाश्चात्य कपडे प्रचंड वेगात वाहणाऱ्या नदीप्रवाहात सोडताना एक प्रार्थना म्हटली. माझा टी शर्ट आणि जीन्स आता कायमचे नाहीसे झाले. जाण्यापूर्वी त्यांनी मला कानात काहीतरी सांगितले. नुकतेच मी आईला घरी एक पत्र पाठवल्यामुळे मला या दोन घटनांमधील संबंधामुळे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, गंगा तुझी आई होईल, काही काळानंतर तुला या गोष्टीची प्रचिती येईल. काही दिवसांनंतर मी वेदनिकेतन या छोट्याशा एकांतातील एकमजली आश्रमात आलो. या आश्रमात 10-12 अगदी साध्या खोल्या होत्या. तेथील निवासी मला भेटलेल्या अनेकांप्रमाणे कुंभमेळ्याला जाण्याच्या तयारीत होते. भारतातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव किंवा मेळा म्हणजे कुंभमेळा. 2 कोटी लोक या कुंभमेळ्याला येणार आहेत असे समजताच एकांतासाठी मी तिथेच राहायचे ठरवले. वेद निकेतनपासून जवळच्या वनामध्ये एक गुहा दिसली. त्या गुहेतच राहायचे मी ठरवले. दररोज सूर्योदयापूर्वी गंगेच्या काठाने तिच्या वेगवान प्रवाहाकडे बघत मी चालायचो. गंगेचे विशाल पात्र साधारण 300 फूट रुंद होते. काठावर गुळगुळीत चंदेरी वाळू होती. रंगीबेरंगी अलंकाराप्रमाणे लहान खड्यांपासून 1000 किलोहून अधिक वजनाचे खडक गंगेच्या दोन्ही काठांवर विसावले होते. ज्या आध्यात्मिक संपत्तीची मला इच्छा आहे ती प्राप्त करण्यास मी कदापि लायक नाही असा नम्र विचार मनात आला. त्यामुळे शुद्धीकरणाची नितांत आवश्यकता असल्याची तीव्र जाणीव मला झाली. मनात विचार येताच मी तडकाफडकी प्रतिज्ञा घेतली. 1 संपूर्ण महिनाभर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मौन व्रत घेऊन ध्यानसाधना करणार. तशी योग्य जागा मिळावी याकरिता मी प्रार्थना केली. दुसऱ्याच क्षणी नदीच्या प्रवाहात एक खडकांची रांग दृष्टीस पडली. या रांगेतून पुढे गेल्यावर एक अगदी सपाट खडक होता. हा खडक काठापासून सुमारे 25 फूट अंतरावर होता. हेच माझे आवडते स्थान होणार होते. चहूबाजूनी अथांग गंगेच्या वेगवान प्रवाहाने वेढलेल्या अवस्थेत मी दररोज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्या खडकावर बसत होतो. त्या विलक्षण नैसर्गिक चित्रात मला अगदी क्षुद्र वाटे. संध्याकाळ होताच मी पुन्हा माझ्या गुहेची वाट धरीत असे. वाटेत एक वृद्ध मनुष्य गोंडपाटावर लहान लहान गाजरे विकायचा. मी समोरून येताना दिसताच तो मला त्यातील एक गाजर देत असे. मी निश्चय केला, प्यायला गंगेचे पाणी आणि खायला रोज एक गाजर हाच माझा पुढील 30 दिवसांकरिता आहार असेल. त्या खडकावरील एकांत
हाच माझा आश्रम होता.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत समोरचा वाहता प्रवाह मी निरखत असे. डावीकडे समोरील तटावर क्वचितच मला एखादा योगी ध्यानस्थ बसलेला दिसायचा. उजवीकडे सुंदर विस्तीर्ण हिमालयातील पर्वतराजी पसरली होती. यापैकी सर्वात जवळच्या पर्वताचा वरील भाग बदामाच्या किंवा हृदयाच्या आकाराचा होता. मी त्या आकाराकडे तासन तास बघत असे. मनात वाटे की हा आकार परमेश्वराच्या हृदयाचे प्रतीक आहे. ते एक अमर्यादित हृदय सर्व जीवांचे आश्रयस्थान आहे आणि भव्य तसेच परमसुंदर आहे. पर्वत चढायचा म्हटले की आपण ज्या भूमीवर उभे आहोत ती जागा सोडावी लागते. त्याप्रमाणे परमेश्वराच्या हृदयात स्थान प्राप्त करण्याची इच्छा असल्यास आपल्याला येथील प्रतिकूल भौतिक आसक्ती सोडाव्या लागतात. प्रामाणिक आध्यात्मिक साधना म्हणजे एक पर्वत चढण्याप्रमाणे आहे. समोर कितीही अडथळे उभे असले तरी आपण सतत आशा बाळगून वरच पाहावे. ज्यांना शिखरावर चढायचे असते त्यांच्याकरिता पर्वत सर्वतोपरी मदत पुरवित असतो. याच प्रकारे आपण प्रामाणिक असू तर परमेश्वर आपल्याला त्यांच्या परमकरुणामयी हृदयात स्थान देण्याकरिता सर्व सहाय्य करतील. हिवाळ्यातील वेश परिधान करून सभोवताली गंगामाता वाहत होती. चहूबाजूंनी झुळझुळणाऱ्या चंदेरी लहरी मंजूळ ध्वनी उमटवीत होत्या. स्वतःच्या सौंदर्याची धुंदीच जणू त्यांच्यावर चढली होती. एखादा कलाकारही या अविश्रांत चालणाऱ्या देखाव्याला आपल्या कलेने बंदिस्त करू शकत नव्हता. गंगादेवीची ही कला निर्माण होताच क्षणात अदृश्यही होत होती. यावरून एक धडा मी शिकलो. या भौतिक जगातील सौंदर्याचे निरंतर परिवर्तन घडत असते. शाश्वत काहीच नसते. प्रत्येक क्षणाबरोबर वास्तवता बदलत असते. प्रकृतीप्रमाणे गंगा देखील सतत वाहते. तिचे कोणतेही रूप नित्य नाही. त्याचप्रमाणे आपली प्रत्येक प्रिय वस्तू अप्रत्यक्षपणे हळूहळू नाशच पावत असते. आपण कोणत्याही वस्तूला धरून बसू शकत नाही. याउलट सत्याच्या आंतरिक लहरींचा रसास्वाद घेतला तर या वरकरणी चंचल अस्थिर सुखदुःखांच्या लहरींमधील आनंदाहून उच्च सखोल असा सत्याचा आस्वाद आपण घेऊ शकतो. एका आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे मी माझ्या शिक्षिकेकडून धडे गिरवू लागलो. ही शिक्षिका उंच हिमालयात उगम पावते आणि पर्वत रांगांमधून अविरत न विसावता थेट समुद्राला मिळते. असंख्य अडथळे, प्रचंड मोठे खडक, उन्मळून पडलेले वृक्ष किंवा अगदी पर्वतही तिच्या वाटेत आले तरीसुद्धा कोणीही तिचा समुद्रापर्यंतचा प्रवास थांबवू शकत नाही. अडथळ्यांवरून अथवा खालून किंवा बाजूने आपला मार्ग काढत गंगा डौलदारपणे पुढे जाते. गंगामाता शिकवते, ध्येयाचा समुद्र गाठावयाचा असल्यास कोणत्याही परिस्थितीत ध्येयापासून दृष्टी विचलित होता कामा नये. तसेच मार्गावर निश्चित येणाऱ्या अडथळ्यांमुळे निरुत्साही होऊ नये. सर्व अडथळे हे जीवनाच्या नदीतील खडक आहेत. त्यांच्या बाजूने वाहत जाऊन आपण प्रयत्न कधीही सोडू नयेत. भगवंतांच्या सहाय्याने मार्ग अवश्य निघतो. त्या खडकावर बसून विचार आला, वाहणारी नदी पाहणे म्हणजे आपले आयुष्य समोरून जाताना पाहणे. एखादा नदीमध्ये असेल तर प्रवाहाचा परिणाम निश्चित त्यावर होणार. काठावर असेल तो अनासक्त रूपात सर्व काही पाहू शकेल. गंगामाता उपदेश देत आहे, अहंकारापासून आणि मन इंद्रिये व सभोवतालच्या क्षोभापासून अनासक्त राहून धीरवृत्तीने जीवनाकडे पाहिले तर आपण ज्ञानवान होऊ शकतो. दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर वनातील त्या गुहेत शांत बसून त्या दिवशी प्राप्त झालेल्या साक्षात्काराविषयी मी चिंतन करीत असे. एके दिवशी माझ्या मनात असा विचार आला, या नदीच्या काठावर लक्षावधी वर्षांचा इतिहास घडला आहे. आर्यकाळ म्हणजे अध्यात्माचा समृद्ध काळ होता. अलेक्झांडर येथे येऊन गेला. त्यानंतर मोगल आले. मोगलांनी उत्तर भारतावर कब्जा करून तेथे शेकडो वर्षे राज्य केले. त्यानंतर इंग्रजांनी मोगलांचा पाडाव केला आणि अखेर इंग्रजांनाही महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीने पळवून लावले. गुलामी आणि स्वातंत्र्य, युद्ध आणि शांतता, राजकीय जय आणि पराजय ऋतूप्रमाणे आले आणि गेले. या सर्वांमध्ये गंगामाता मात्र संतपणे समुद्राच्या दिशेनेच वाहत आहे. सत्य देखील असेच अपरिवर्तनशील असते. जगाच्या रंगमंचावर काहीही घडो, कितीही नाट्यमय प्रसंग असू देत, तो सत्याचा प्रवाह कोणीही थांबू शकत नाही. एखादा अनुयायी पवित्र उपदेशांच्या प्रवाहात प्रामाणिकपणे राहिला तर तो आपोआप आध्यात्मिक सत्याचा समुद्र गाठू शकेल. परंतु प्रवाहाच्या काठावर अनेक प्रलोभने आणि मार्ग भ्रष्ट करणारी कारणे प्रकट होतात. ती सुख आणि आनंदाची आश्वासने देत
प्रवाहाबाहेर येण्याचे आमिष दाखवतात.
परिणामी इच्छित ध्येयप्राप्तीपासून त्याला वंचित करतात. सर्वच अनुयायी प्रामाणिक राहतीलच असे नाही. जे राहतील ते ज्ञानसागर निश्चित प्राप्त करतील. मी मनात म्हटले, कोण असतील बरे माझे गुरु, त्यांच्याशी मी प्रामाणिक राहू शकेन का? एकदा सूर्योदयापूर्वी गंगेच्या कधीही न झोपणाऱ्या त्या प्रवाहाकडे पाहताना तिच्या हजार मैलांच्या प्रवासाविषयी मी थोडेसे चिंतन केले. तिकडे समुद्र हाका मारीत आहे आणि इकडे पाण्याचा प्रत्येक थेंब इतक्या दूर आपल्या अंतिम ध्येयाच्या दिशेने संतपणे वाहतो आहे. गंगामाता सांगते, मनोवांछित उद्दिष्टपूर्तीसाठी धैर्य आणि निश्चलता या गुणांची नितांत आवश्यकता आहे. मी या जगाची आश्वासने त्यागून गंगेतील या खडकावर बसून स्वतःवर अशी भीषण प्रतिज्ञा का बरे लादली? हा विचार काही केल्या माझ्या मनातून जातच नव्हता. मी झपाटलेल्या मनुष्यासारखा अतिरेक का बरे करीत होतो? त्यावेळी ही माझी निवड आहे असे मला वाटतच नव्हते. मला वाटत होते, नियतीचा गूढ हात मला धरून पुढे नेत आहे. हिवाळ्यातील एका दिवशीची गोष्ट. थंड वारे जोरजोरात वाहत होते. मी ध्यानस्थ होतो. अचानक हार्मोनिकाचे गोड सूर माझ्या मनात वाजू लागले. या सुरांनी मनाला इतर सर्व विषयांपासून दूर खेचत त्यांच्याकडेच आकर्षित केले. माझी चेतना त्या काल्पनिक संगीताकडे अनिवार्यपणे वाहवत गेली. मनाच्या रंगभूमीवर एकामागोमाग एक अशा अनेक मैफिली रंगल्या. माझा प्रिय हार्मोनिका पुन्हा एकदा हातात घ्यावा अशी मनात उत्कट इच्छा झाली. भारतात आल्यापासून मी त्याला शिवलेसुद्धा नव्हते. सूर्योदयाच्या आधीपासून सूर्यास्तानंतरही मी आवडत्या खडकावर प्रामाणिकपणे बसत होतो. आजचा दिवसच वेगळा होता. मनातल्या उत्कट इच्छेने मी खडक आणि नदीकडे सरळ पाठ फिरवली. हार्मोनिका वाजवण्याकरिता गुहेत परतलो. हार्मोनिका ओठांना लावताच काहीसे विचित्र वाटू लागले. एक अदृश्य शक्ती मला पुन्हा खेचत नदीकडे घेऊन आली. प्रत्येक पावलागणिक उतावीळ इंद्रिये ते वाद्य वाजवण्याकरिता आतुर होती. गंगेच्या प्रवाहातून चालत मी माझ्या खडकावर आलो. इतर दिवसांप्रमाणे त्या थंड खडबडीत पृष्ठभागावर बसलो. पण आज हातात हार्मोनिका धरल्यावर हृदयात एक असा स्नेह जागृत झाला, त्याने संपूर्ण शरीर शहारले. धातू आणि लाकडाची ही वस्तू इतके भाव कसे काय जागृत करू शकते? हा हार्मोनिका माझा जिवलग मित्र होता. मी हृदयातील अत्यंत गोपनीय भाव त्याच्यात ओतले होते. आमचे नाते इतके घनिष्ठ की मी त्याला ती रहस्ये सांगितली होती जी केवळ मी आणि परमेश्वर जाणीत होतो. या वाद्याने माझ्या आंतरिक सुखदुःखे आणि उद्दिष्टे गोड संगीतात रूपांतरित केली होती. कालांतराने आम्हा दोघांमध्ये वाद्य आणि वादकातील नैसर्गिक संवाद सुरू झाला. अनेक प्रकारे पाहिल्यास आम्ही एका प्रेमी युगलाप्रमाणे होतो. जणू काही असूयेमुळे माझे वाद्य आता माझे पूर्ण लक्ष स्वतःकडे वेधित होते. खरोखरच मला जीवनातून काय प्राप्त करायचे आहे? दूरच्या पर्वतांकडे पाहता एक दुःखी भावना माझ्या अंतःकरणाला शांतपणे स्पर्शून गेली. मला कळून चुकले, माझा हा विश्वासू साथीदार आता माझ्या पथावरील एक अडथळा होऊ पाहत आहे. त्या खडकावर उभा राहून मी गंगेच्या खोल निळ्या पाण्यात पाहू लागलो. मग मी माझ्या हार्मोनिकाकडे पाहिले. हजार मैलांमध्ये मला त्याच्यासारखे दुसरे कोणीच नव्हते. मन गलबलून आले. माझ्या मित्रासमोर मी माझे हृदय मोकळे केले. यावेळी गाण्यातून न करता मी केवळ गद्य शब्द वापरले. प्रिय मित्रा, तू इतके दिवस माझा अत्यंत विश्वासू साथीदार होतास, म्हणून मी तुला धन्यवाद देऊ इच्छितो. वेदना आणि एकटेपणाचा त्रास होत असताना तू सदैव मला आधार आणि आनंद दिलास. माझे आंतरिक विचार शांतपणे ऐकून घेतलेस आणि जे शब्द मी बोलू शकत नव्हतो त्यांना गाण्यात रूपांतरित करून लोकांच्या हृदयांना स्पर्श केलास. मला रडू कोसळले. मी पवित्र नदीकडे पाहून प्रार्थना केली. हे माते, माझ्याजवळील सर्वात प्रिय वस्तू मी तुला अर्पण करीत आहे. माझी एकच इच्छा आहे की माझे हे अयोग्य चित्त परमेश्वरास अर्पण व्हावे. कृपया ही भेट स्वीकार करा. थोडा वेळ दोन्ही हातांनी मी हार्मोनिका घट्ट हृदयाशी धरून ठेवला. हात वर करीत हिमालयातील वाऱ्यावर तो अलगद सोडून दिला. वाद्य हवेत वर गेले आणि स्लो मोशनप्रमाणे खाली येऊ लागले. डुब आवाज झाला. आवाजानेच माझे अंतःकरण शहारले. माझा जीवलग साथीदार गंगेच्या प्रवाहात आता कायमचा अदृश्य झाला होता. अनेकदा जीवनात येणारे मौल्यवान उपहार ज्या मार्गाने येतात त्याविषयी आपण योजना आखत नाही किंवा अपेक्षाही करीत नाही. काहीजण याला योगायोग म्हणतात, काहीजण प्रारब्ध कर्म, तर काहींचे मत असते परमेश्वराच्या हस्तक्षेपामुळे कोणत्याही क्षणी काहीही घडत असते. एकदा दुपारी माझे लक्ष ध्यानाऐवजी गंगामातेच्या वेगवान प्रवाहाकडे आकर्षिले गेले. तिच्या सामर्थ्यवान पण संथ लाटा ज्ञान आणि प्रेमाचे गीत गात होत्या. ते गीत मंत्रमुग्ध होऊन मी ऐकतच राहिलो. आता तेच माझे ध्यान झाले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी केवळ नदीच्या गीतावर ध्यान केंद्रित केले. अनेक दिवसानंतरची गोष्ट. एकदा मी थंडगार ताजी वाऱ्याची झुळूक अंगावर घेत हिमालयातील त्या नभाकडे पाहिले. अथांग निळ्या घुमटाकार आकाशाच्या श्वासातून दुधासारखे पांढरे शुभ्र ढग अविरत घिरट्या घालीत होते. प्रवाह खाली गोल गोल फिरत भोवरे मंजूळ ध्वनी आणि सुंदर फेस उत्पन्न करीत होता. नदीचे गीत म्हणजे एक संगीताची मैफल होती. तिने मला विचारांच्या बेड्यातून मुक्त केले. संगीतातून हजारो दैवी स्वर उमटले. ते सर्व ओंकाराचा घोष करू लागले. या ध्वनीने माझे मन मुग्ध केले. काही दिवस गेले. सूर्य अस्ताला गेला होता. सोनेरी हिवाळी ढग गर्द निळ्या आकाशात विहार करीत होते. समोरचे पर्वत जांभळ्या रंगात न्हाऊन गेल्याप्रमाणे जणू जिवंत झाले होते. त्यांचा श्वासोच्छ्वासही मला जाणवत होता. शुभ्र बगळे काळी मैना, हिरवे पोपट आणि गर्द निळे लाल आणि नारंगी रंगाचे अनेक पक्षी आकाशात भराऱ्या मारीत किलबिलाट करीत कंपयुक्त स्वरात आपापले गीत आळवीत होते. पक्ष्यांचे कुजन सोडले तर गंगेतील त्या दरीत एक प्रकारची गूढ शांतता होती. मी विचार केला, परमेश्वराने माझ्याकडून किती अल्प घेऊन त्या बदल्यात कैक पट अधिक दिले आहे. क्षणभर मला वाटले की कृपेकरिता जितके आपण स्वतःला अयोग्य समजू तितके आपण कृतज्ञ राहू आणि तितकी अधिक कृपा आपल्याला प्राप्त होईल. कृतज्ञपणा या एकाच गुणामुळे आपले हृदय भगवंतांचा आशीर्वाद स्वीकारण्यास अनुकूल राहू शकते. डोळे मिटून मी पुन्हा निरंतर ओम ध्वनीत नदीच्या त्या गीतात समरस झालो. किती सुंदर अनुभव होता तो. काहीतरी असाधारण घडणार असे वाटू लागले. नंतर असे काहीतरी ऐकू आले जणू काही ते गंगा मातेच्या खोल हृदयातून उमटले आहे. हजारो दिव्य कंठातून एक संत मुग्ध करणारे गीत त्या दरीत गुंजत राहिले. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नदीच्या या गीतातून परमेश्वरानेच हा सुंदर मंत्र माझ्या कानात गायला होता. वाटले की मंत्र प्रदान करण्याचा विधी मला एका लाटेवर आरूढ करून माझ्या ध्येयाच्या अधिक निकट घेऊन आला आहे. कृतज्ञपणा दर्शवित माझे हृदय आनंदाच्या भराऱ्या मारू लागले. अनावधानाने माझे मौन व्रत सोडून मी नदीसोबत हा मंत्र गाऊ लागलो. निश्चितच पृथ्वीवरील कोणतीही नशा या अनुभवासमोर अगदी तुच्छ आहे. या गीताचा अर्थ मला माहीत नव्हता, पण त्याच्यावर माझे मन जडले. काय बरे याचा अर्थ असू शकेल? माझा विश्वास होता की त्या निळ्या कांतीच्या बालकाच्या रहस्याप्रमाणे हेही रहस्य कालांतराने उलगडणार आहे. माझ्या प्रिय हार्मोनिकाचे गीत त्यागल्यामुळे मला गंगेचे गीत प्रदान करण्यात आले आहे.